चीनी मंडी .com पॉडकास्ट।
केनियाच्या साखर आयातीत 144% वाढ। वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यात केनियाची साखर आयात 144% वाढली आहे। सन 2018 तुलनेत स्थानिक साखर उत्पादनात घट झाली आहे। साखर संचालनालयाच्या माहितीनुसार जानेवारी आणि एप्रिल महिन्यात आयात 150,302 टनांवर गेली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 61,516 होती। आयात वाढीमुळे कमी उत्पादन झालं, कारण या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 14% घट झाली। गेल्या वर्षी सरकारकडून बेकायदेशीर साखर जप्त केल्यामुळं पण घट झाली आहे। मुमियास आणि क्वाल्ले साखर कारखाने बंद झाल्यामुळं साखर उत्पादनाला फटका बसला आणि साखरेचं कमी उत्पादन झालं।